الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على خاتم النبيين وآله الطيبين الطاهرين المعصومين اللهم صل على محمد وآل محمد بارگاہ امام حسین علیہ السلام ایک درسگاہ ہے درسگاہ میں جتے استاد گلائیں دوا ہوتے شاگرد گلائیں جس تائیں درسگاہ میں شاگردن جی طرفا سوال نہ تھے تیس تائیں درسگاہ مکمل نہ تھی تمام مولا امیر المومنین علی بن ابی طالب علیہ الصلوۃ والسلام انہاں جو یہ فرمان سلونی پوچھو سوال کرو یہ ضرور بدھو ہوں یہ بنیادی طور پہ ساموں وارن کے سوال کرنے کے لیے ہمتھائنا سوال کر سوال کی جرت ہر شاگرد میں ہوجن گرج سوال علم کی کنجی ہے تین کرے انشاءاللہ اج کا وٹی سوالن جو بس کچھ حصہ رکھوں تھا شروع میں پنج منٹ دہ منٹ انشاءاللہ سوالات کرداسے تواجے طرفا ان کے خدمت میں کچھ ماں عرض کرس اج کا وٹی شروع کروں تھا جے کو سوال لکھی کرے سکے تو بھلے لکھی کرے جے کو زبانی کرے سکے تو زبانی کرے یا اج کل سوشل میڈیا ایس ایم ایس آ ای میل آ کئی ذریعے سے سوال کرنا چاہے تو سوال کرے سوال کی جرت پیدا کرو سوال کرنے کی عادت پانچ اندر میں پیدا کرو بغیر دلیل کے کا گال قبول نہ کرو کوئی کئی دعویٰ کرے تو دلیل پوچھو ہی اہل بیت کی سیرت ہے ایکڑو قول پیش کیا تو انہوں کو سوالات لایا وانگے وقت دیوں تو امام محمد باقر علیہ الصلوۃ والسلام ارشاد فرمایا پانچ شاگردن کے تا اگر ماں کریں کدیں مسائل بیان کندے تمہاں جی رہنمائی ان پاسے نہ کیاں تا ہی مسئلو ماں قرآن مجید ماں ہن جائے تا ورتو آ تو تمہاں سوال کرجو تاکہ میں تاں اگے بدھائیں تو ماں ہی مسئلو قرآن مجید ماں کتھاں ورتو آ تینجے کرے سوال کرو دلیل پوچھو بغیر دلیل جے گال قبول کرن سببا اساں وٹ الہی گڑبڑ پیدا تھی چکی ہے ان گڑبڑ جو حل یو آ ہر خطیب پانچ مجلس میں سوالن جو حصہ ضرور رکھے جد سوال تو خبر پہ وی تو کہیں کتاں گلایا ان جو دلیل چاہے بارا کوئی سوال ہوجائے کہیں وٹ اتھی سوال کرے سکے تو بعد میں سبانے لکھی سوال کرے سکے تو بھی ذریعے سے کرے سکے تو کہیں وٹ کوئی سوال ہوجائے دینی مذہبی لحاظ کا کل تمہیں خدمت میں آزاداری کے حوالے سے کچھ گال بول کئی سوال کرو جی 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 साईं जो सवाल इहो आहे त हीअ जेको क़ुरान मजीद में मलाइकनि जे लाइ चयो वियो आहे त उन्हनि खे हुकुम थियो त आदम खे सजदो कयो, जो मलाइकनि जो सजदो कीअं हुयो? छो त असांजो सजदो इहो आहे त सत शयूं ज़मीन ते रखणियूं आहिनि, ॿ पेरनि जा अंगूठा, ॿ गोॾा, ॿ ही हथनि जूं तिरियूं ऐं हिकिड़ी पेशानी। इहे सत शयूं ज़मीन ते रखण जो नालो आहे असां वटि सजदो। अगरि नकु बि नक जी चोटी बि लॻायो था त भली ॻाल्हि आहे, मुस्तहब आहे, पर जेकॾहिं नथा लॻायो त ख़ैरु आहे। इहे सत शयूं ज़मीन ते रखण जो नालो असां वटि सजदो आहे। मलाइकनि खे न पेर थियनि न हथ, न उन्हनि खे कोई नक थिए ऐं पेशानी। पोइ सुवालु इहो आहे त उन्हनि जो सजदो कीअं हूंदो, उन्हनि सजदो कीअं कयो? बुनियादी तौर ते तव्हां ॾिसो त सजदे जो रूह छा आहे, सजदे जो रूह छा आहे? सजदे जो रूह इहो आहे त इंसान पंहिंजे इज़त वारी, एहतराम वारी, सभिनी खां आला जेका पेशानी आहे उहो ख़ुदा जे बारगाह में ज़मीन ते रखे थो। ऐं इज़हार इहो आहे त अज़मत तुंहिंजी आहे, मां तुंहिंजो इताअत गुज़ार आहियां। इन अलाह जे अज़मत ऐं पंहिंजे कमज़ोरी ऐं ज़िलत जो नालो सजदो आहे। तंहिंजे करे जेको आदम अलैहिस्सलाम खे सजदो आहे उहो बि इन रूह सबबु आहे। यानी छा, हे सभु मलाइको तव्हां हिन आदम जा इताअत गुज़ार बणिजो, पंहिंजे इताअत जा पर हिन जे साम्हूं झुकायो, हिन जा इताअत गुज़ार बणिजो। इन अज़मत ऐं इन इताअत जो नालो सजदो आहे। तंहिंजे करे मलाइकनि खे कोई हथ पेर न आहिनि जिन सां सजदो कनि। तव्हां ॾिसो त हिकिड़ो ॿी जाइ ते बि जेको आहे क़ुरान मजीद सभु सजदे जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, जिते हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे सूरह यूसुफ़ में। हज़रत यूसुफ़ चए थो त बाबा मूं ॾिठो आहे त सिजु, चंड ऐं तारा मूंखे सजदो था कनि। हाणे सिजु, चंड, तारा, उन्हनि खे न हथ थियनि न पेर, न पेशानी, न नकु, जो चइजे त इन्हनि जो नालो सजदो आहे। इहे सभु सजदे जो मतिलबु छा आहे? अॻे जी अज़मत जो इज़हार ऐं उन जे मुक़ाबले में पंहिंजे ज़िलत जो इज़हार। सिज ऐं चंड मूंखे सजदो था कनि, इन जो मतिलबु इहो आहे त उन्हनि मुंहिंजी इताअत क़बूल कई आहे। इन जो नालो सजदो। तंहिंजे करे हज़रत आदम अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में जेको मलाइकनि जो सजदो आहे उहो बि पंहिंजे इताअत जो इज़हार आहे। जी जी साईं, सजदो छा चवंदा आहिनि, सवाल कयो बाबा, एतराज़ कयो, सवाल कयो। जी 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 हा जी हा जी। बुनियादी तौर सजदो ज़मीन ते आहे। जेकॾहिं कंहिं क़ीमती शइ ते सजदो कंदो त उहो इज़हार ज़िलत कोन्हे को हिन में, इज़हार ज़िलत न में त ज़मीन ते सजदो करे, मटीअ ते सजदो करे। हाणे मटी काई बि हुजे उन जे लाइ कोई फ़र्क़ु न आहे, लेकिन वरी करबला जी मिटी, इन जे लाइ चयो इहो वियो आहे त करबला जे मिटीअ ते सजदो ख़ुदा ऐं बंदे जे दरमियान जेके हिजाब आहिनि उन्हनि खे टोड़ण में मददगार। तंहिंजे करे आम ज़मीन ते सजदो कंदो थी सघे थो बंदे ऐं माबूद जे दरमियान, मिसाल तौरु हज़ारे हिजाब आहिनि उन मां पंज लहनि, पर जेकॾहिं तव्हां करबला जे ज़मीन ते सजदो कंदो त पंज जे बजाए मिसाल तौरु पंजाह लही वेंदा। तंहिंजे करे हिजाबात घटि था थियनि बंदे ऐं माबूद जे दौर। जी जी साईं, इंशाल्लाह सुभाणे वधीक सवालात जे लाइ तयार थी अचो, लिखी बि अचो ऐं ज़बानी बि कयो। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मुहम्मद वाले। कलावा जे ख़िदमत में अर्ज़ु कयो त हीअ आज़ादारी बुनियादी तौर ते हुसैनी सिफ़तूं पंहिंजे अंदरि पैदा करण जो नालो आहे। आज़ादारी हिकिड़ी रियाज़त आहे जंहिंजे ज़रिए इंसानु पंहिंजूं सिफ़तूं विञाए थो, पंहिंजो रंग गुम करे थो ऐं हुसैनी रंग पंहिंजे मथां चाढ़े थो। ॿियनि लफ़्ज़नि में इंसान जे बदिलजण जो महीनो आहे। हाणे ई बदिलजण में ऐं हुसैनी सिफ़तुनि में ऐं पंहिंजुनि सिफ़तुनि में आख़िर कहिड़ी सिफ़त कढणी आहे ऐं कहिड़ियूं सिफ़तूं आणणियूं आहिनि। कल्ह मुंहिंजे ख़िदमत में हिकिड़ी सिफ़त जो तज़किरो कयो हुयो ऐं उन सिफ़त जो अॼु वधीक जेको आहे उहो वज़ाहत तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु करणी आहे। मूं अर्ज़ु कयो त हुसैनी सिफ़तुनि मां हिकिड़ी सिफ़त वुसअत क़ल्बी आहे। दिलि इंसान जो वसी हुजणु घुरिजे, दिलि सुहिणो न हुजणु घुरिजे। छो इन करे त ही जंहिंजा वारिस आहिनि उहो आलमीन जे लाइ रहमत आहे, तंहिंजे करे हुसैन बि आलमीन जे लाइ, हुसैन शीअनि जे लाइ न आहे, सुननि जे लाइ न आहे, मुस्लमाननि जे लाइ न आहे, सिर्फ़ु अलाह खे मञण वारनि जे लाइ न आहे, आलमीन जे लाइ। तंहिंजे करे इहा आलमीन जे लाइ थियण जे लाइ छा थो खपे? आलमीनी थियण जे लाइ जेका शइ खपे थी उन जो नालो मुहबत आहे। कल अर्ज़ु कयो मां जे ख़िदमत में त हिन वक़्तु दुनिया करबला पई अचे, हर मुल्क मां इंसान करबला पिया अचनि, हर दीन मज़हब जा पिया अचनि, हर उमिरि जा पिया अचनि, हर इलाइक़े मां पिया अचनि। ई ॻोल्हण छा था अचनि? करबला में कहिड़ी शइ उन्हनि खे मिलंदी जेका शइ उन्हनि खे पंहिंजे मुल्क में नथी मिले? कल अर्ज़ु कयुमि त जिस्मानी सुकून तलाश करणु कोन था अचनि। इन करे त जेको न्यूयॉर्क मां हलियो आहे, जेको पेरिस मां हलियो आहे, जेको लंडन मां हलियो आहे, उहो जिस्मानी सुकून हुनखे सुकून उते मौजूदु आहे। दिलि जो सुकून ॻोल्हण जे लाइ हिते आहे। इहो दिलि जो सुकून हुते हिनखे छो नथो मिले? इहो दिली परेशानी इंसान खे छो आहे? उनजो सबबु इहो आहे त सरमाएदार ऐं कारून सिफ़त मालदारनि ऐं फिराउन सिफ़त हुकुमराननि इंसाननि खे विराए छॾियो आहे। मुहबतुनि जे बजाए नफ़रतूं पैदा करे छॾियूं, तक़सीम करे छॾी आहे। हीअ एशियाई आहे, हीअ यूरोपी आहे, हीअ अछो आहे, हीअ कारो आहे, हीअ मुस्लमान आहे, हीअ ग़ैर मुस्लमान आहे, हीअ हीअं मुंहिंजो आहे, हीअ इन्हनि नफ़रतुनि इंसानियत जे इन रूह खे ज़ख़्मी करे विधो आहे। इहो ज़ख़्मी इंसानी रूह मुहबत जे तलाश में करबला आयो आहे। कल हिते अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु कयुमि दुनिया जे कारून सिफ़तनि ऐं फिराउन सिफ़तनि हिकिड़ी अक़वाम मुतहिदा ठाही आहे, जंहिंजो नालो आहे अक़वाम मुतहिदा, क़ौमुनि जी। पर उते क़ौमूं कोन जमा थींदियूं, उते सिर्फ़ु वरी फिराउन सिफ़त हुकुमरान जमा थींदा आहिनि। लेकिन करबला में छा थो थिए? करबला में क़ौमूं जमा थियूं थियनि। हीअ अलाह जी अक़वाम मुतहिदा पई ठहे। जो को चेहलम ते ब करोड़ अढ़ाई करोड़ दुनिया जा मानू जमावता थन या कौमन जी अकवा में मुतहद है इन अकवा में मुतहद में छाए सिक्योरिटी काउंसिल जैमें कुछ फिरौन सिफत हुकुमरान है जिन वट वीटो आ इन जो मतलब छाए अगर मजलूम काई शे पेश करे ऐं ज़ालिम खे उहा शइ न वणे त वीटो करे छॾे सिक्योरिटी काउंसिल न आहे नफ़रतुनि जी काउंसिल आहे जेका सिक्योरिटी काउंसिल करबला में ठहंदी उहा छा ठहंदी मुहबतुनि जी काउंसिल ठहंदी मुहबत छाखे चइबो आहे मुहबत जी हकीकत छा जेस ताईं मुहबत जो फलसफो न समझंदासीं न पंहिंजे अंदरि मुहबत पैदा करे सघंदासीं न वरी मुहबतूं ॿियनि ताईं विरहाए सघंदासीं मुहबत छा आहे आख़िर इन जी हक़ीक़त छा आहे ज़रा ग़ौर फरमाइजो मां मिसाल जे ज़रिए अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो ताकी कंहिं नतीजे ताईं पहुचूं अॼु त इहा मुहबत आख़िर थींदी छा आहे हक़ीक़त छा आहे हिन मुहबत जी कुझु शयूं आहिनि जिन सां असां चऊं था आहियूं त असांजी मुहबत आहे उन्हनि खे तजियो कयूं था ॾिसूं था मुहबत छा आहे पहिरीं शइ मिसाल तौरु इंसान चवे थो त मूंखे पंहिंजे घरवारीअ सां मुहबत आहे ज़ाल सां मुहबत आहे इंसान चवे थो मूंखे फलाणे खाधे सां मुहबत आहे इंसान चवे थो मूंखे मिल्कियत ठाहिण सां मुहबत आहे इंसान चवे थो मूंखे इल्म सां मुहबत आहे घटि में घटि इहे शयूं असां आम ॿोलीअ में इस्तेमालु कयूं था अचो ॾिसो हिन जो तजज़ियो था कयूं ताकी कंहिं हक़ीक़त ताईं पहुचूं त आख़िर मुहबत 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 इहे जो हेॾो शोर दुनिया में बर्फ़ आहे शइ छा आहे मूंखे पंहिंजे घर वारीअ सां मुहबत आहे बाबा मूंखे खाधे सां मुहबत आहे वाकई खाधे सां मुहबत आहे बुख लॻी आहे हाणे खाधो वणे थो अगरि इन मुहबत जो मुज़ाहिरो करे तव्हांखे ॾिसणो हुजे त कंहिं शादीअ जे दावत में ॾिसो जॾहिं खाधो तयारु थींदो आहे ऐं सॼो वेंदो आहे त हाणे अचो त पोइ तव्हां ॾिठा हूंदा त वॾा वॾा पढ़ियल लिखियल माण्हू ईअं हमिलो कंदा आहिनि ॼण त जीअं ज़ाकिर चवंदा आहिनि त बाबा ज़िंदगीअ जी आख़िरी मजलस सम्झी ॿुधो हे बि शायदि आख़िरी खाधो सम्झी ईअं हमिलो कंदा बाबा चाहत आहे न ठीकु आहे खाधई हाणे वरी मेज़बान चवेसि थो ही बि ॾाढी भली शइ न बाबा पेट भरिजी वियो हाणे दिलि नथी चाहे बाबा अगरि मुहबत खाधे सां हुजे हा त ख़तमु न थिए बुख आहे त मुहबत आहे बुख लही वई मुहबत बि ख़तमु थी वई हिन जो मतिलबु आहे त अञा शइ बि आहे बाबा अच्छा भला छा आहे बुख आहे पोइ मुहबत आहे हा बुख छा आहे तव्हां डॉक्टरनि खां पुछो डॉक्टर चवे थो बाबा बुख ई आहे त इंसान जे जिस्म खे जॾहिं ग़िज़ा जी ज़रूरत थी पवे त पोइ दिमाग़ जेको आहे मादे खे सिग्नल थो मोकिले ऐं उहो कुझु तेज़ाबियत पैदा थो करे उहा तेज़ाबियत अगरि मादे में खाधो न हुजे त उहा तेज़ाबियत मादे जे दीवारुनि खे जेको आहे उहो तंग थी करे एसिडिटी तंहिं करे हिकिड़े क़िस्म जो ॼण त पेट में सूर थो पैदा थिए, सोज़िश थी पैदा थिए, इन जो नालो असां बुख रखियो। वरी उहो साॻियो दिमाग़ मुंहं में बि सिग्नल मोकिले थो, जेके ज़ाइके जे हुनखे पैदा था कनि। हाणे खावां थो, वात खे बि ज़ाइको मिले थो, पेट जी ज़रूरत बि पूरी थिए थी, हाज़िमे जो निज़ाम इन ग़िज़ा खे बदिलाए थो, जिस्म जी उहा ज़रूरत पूरी करे थो। जॾहिं जिस्म जी ज़रूरत पूरी थी वई, बुख जा सिग्नल बंदि थी विया, हाणे साॻियो खाधो नथो वणे, हाणे साॻे खाधे जो ज़ाइको बि नथो वणे, चओ त यार परे 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 कर परे कर। इन मां मालूम थियो त असुलु इंसान जे अंदर में हिकिड़ो नक्स कमी पैदा थी हुई ग़िज़ा जी, जंहिं हरकत में आंदो हाज़िमे जो निज़ाम। उहो हाज़िमे जे निज़ाम हिन जे अंदर पैदा कई बुख, हाणे या बुख जे खाधे जे लाइ उन सां मुहबत पैदा थी। जॾहिं ज़रूरत पूरी थी वई, उहा कमी पूरी थी वई, नक्स ख़तमु थी वियो, नक्स ख़तमु थी वियो यानी छा कमाल अची वियो, बुख बि ख़तमु थी वई, मुहबत बि ख़तमु थी वई। ॿियो मिसाल ॾियां, तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयमि, बाबा मूंखे पंहिंजे ज़ाल सां मुहबत आहे, ज़ाल सां मुहबत आहे। न इंसान कोड़ो थी वियो, हाणे ॿिन्ही खे हिक ॿिए जी शकल नथी वणे, ज़ाल सां मुहबत हुजे त कोड़े ऐं जवान में कहिड़ो फ़र्क़ु आहे। इन जो मतिलबु आहे त मसइलो ॿियो आहे बाबा, मसइलो ॿियो आहे। मसइलो छा आहे? मसइलो इहो आहे त इंसान जे अंदर हिकु नक्स पैदा थियो आहे, त तोखे औलाद जी ज़रूरत आहे। इहा औलाद जी ज़रूरत वारे नक्स जेको आहे इंसान जे जिनसी निज़ाम खे हरकत में आंदो। हाणे जिनसी निज़ाम जी चाहत आहे घरवारी, तंहिंजे करे उन सां मुहबत आहे। जिनसी निज़ाम हले थो, हाज़िमे जो निज़ाम हले थो, त इंसान खे लुत्फ़ ऐं मज़ो थो अचे। जॾहिं इन निज़ाम जी ज़रूरत पूरी थी वई, मुहबत बि ख़तमु थी। साॻे नमूने सां उन आहे, साॻे नमूने सां इल्म जी मुहबत आहे। आख़िरी मिसाल ग़ौर नतीजो कढूं था अव्हांजे ख़िदमत में, शायदि ज़रूरत पई त वरी इनखे दोहिरायां थो, छो त हीअ अहिड़ी शइ आहे जेका तव्हांजे ज़हन में चङे नमूने सां विहणु घुरिजे, मुहबत जो फ़लसफ़ो सम्झ में अचणु घुरिजे। तव्हां वञो था रस्ते में, रोड ते किथे ॾिठो त एक्सीडेंट थियो आहे। हाणे इंसान जे अंदर में हिकु जिहालत पैदा थी आहे, कहिड़ी त बाबा छा थियो आहे, कीअं थियो आहे, केरु इन हादसे में ज़ख़्मी थियो आहे। इहो इंसान खे जिहालत आहे, इहो नक्स आहे। हाणे इन नक्स इंसान जे अंदरि चाहत पैदा थी त बाबा ॾिस पुछ छा थियो आहे। तंहिंजे करे इंसान पंहिंजी गाॾी बीहारे, मोटरसाइकिल बीहारे, कार बीहारे, वञे थो बाबा छा थियो, जे हीअं 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 थियो। मालूमात हुनखे मिली, हाणे जॾहिं मालूमात हिनखे मिली वई ऐं हिन जो नक्शो जिहालत वारो पूरो थी वियो, इल्म अची वियुसि, हाणे साॻियो ई पंहिंजो रस्तो वरितई, इहो वञे थो पियो। इन मां मालूम थियो त असुलु इल्म जी मुहबत न हुई, असुलु वजूद में हिकिड़ो नक्स पैदा थियो हुयो, उन नक्स खे ख़तमु करण जे लाइ निज़ाम हरकत में आयो। इंसान जे दिमाग़ चयो त वञ पुछ, इल्म जॾहिं मिलियो ऐं उहो कमाल अची वियो, मुहबत ख़तमु थी वियो। हाणे नतीजो था कढूं इन्हनि सभिनी मिसालनि जो, इन जो मतलब असुल इंसान के मोहब्बत पंजे कमाल से इंसान की मोहब्बत पंजे कमाल से अल्लाह ताला इंसान के अंदर में कुछ निजाम रखा कुछ मशीनरी रखी जो वो कमाल पैदा थी करे वह मशीनरी जैसे हले थी तो इंसान के लुत्फ मजो तो अच जड़े नक्स पैदा थो मशीनरी हरकत में आई तो जिन जिन शयन की इनके जरूरत हुई उन मोहब्बत पैदा थी मशीनरी उनके कमाल में मटाए इंसान के वजूद तहचाया मोहब्बत उन खत्म थी हुई इंसान के असल मोहब्बत पंजे वजूद से कमाल से बाकी सब उन घुर्ज जैसा उनकी घुर्ज पूरी थे जैसा उनको कमाल पूरो थे उन मोहब्बत थी वे कमाल अची वो मोहब्बत खत्म थी वे हाँ शायद दोहराने की जरूरत मुख्य न पवे जरा अचो तो ऐसो तो हाँ अस कंसा मोहब्बत थी छो थी तुम इंसान के पांच कमाल से मोहब्बत है पांच वजूद से मोहब्बत है पांच कमाल से मोहब्बत है तेजे करे इंसान जै माँ वजूद में आयो उन मोहब्बत कालद इंसान छो तो उन माँ जो वजूद वजूद से मोहब्बत तेजे करे वजूद जै माँ अचे उन मोहब्बत थी इनके वजूद में औलाद तो अचे तेजे करे इनके वजूद में थो तेजे करे औलाद से मोहब्बत जो इनके वजूद में ना है उन मोहब्बत को जै मां वजूद में आयो उन मोहब्बत थी जो इनके वजूद में आयो उन मोहब्बत थी जै मां वजूद में आयो अगर बो उन वजूद में आयो उन मोहब्बत थी वालदेन में भयान भाव भेण उन मोहब्बत है छो तो वजूद दियण वारा बई सागा है वालदेन हाँ अगर इन नतीजे ताई पहुंचा असा तो हाँ जरा गौर फरमाए जो एक शैतान की खिदमत में अर्ज क्या तो जैसे वजूद में इंसान आयो वालदेन जेके इनके वजूद में आया जरा बिन्हीं की मोहब्बत भेटियो तो वधीक मोहब्बत कैंजी है वालदेन की मोहब्बत औलाद से वधीक होंदी है या औलाद की वालदेन से वालदेन की औलाद से होंदी है उन में वरी सभी का वधीक माउ की होंदी है हिनन जी होदे घट होंदी है वडा थी वन शायद तमाम घट थी वन जेस ताई नंढा तेस ताई घणी मोहब्बत है जी जी वडा थींदा ती मोहब्बत घट भी वेंदी जी जी वडा थींदा वरी हुनन जी मोहब्बत वधंदी ठीक है हाँ इंसान जो खालक केर उन में इंसान वजूद में आयो ना उतना वजूद में आयो ना तेजे करे हुन जी मोहब्बत पांजे मखलूक से होंदी या न मखलूक जी भी हुन सा होजन घुर्जे या न लेकिन बिन्ही मां वधीक कंहिंजी हूंदी बिन्ही मां वधीक कंहिंजी हूंदी बाबा इंसान पांजे खालिक सां जेतरी वणेस मोहब्बत में इज़ाफ़ो करे लेकिन हुन जी जेका हूंदी उन जे बराबर न थी सघे इंसान माओ सा जितनी चाहे मोहब्बत में इजाफो करे लेकिन माओ की जितनी होंगी ओतरी बार की नी इन करे खुदा जी तो सा मोहब्बत है छोटा होने जी मखलूक है इन करे एहसास तो कर वो खालिक है तुझो तू उन मखलूक है एहसास कर तो उन मोहब्बत तो सा केतरी होंगी बटे हदीसू तुझे खदमत में अर्ज क्या जरा गौर फरमाए जो हज़रत मूसा दरिया लंघी वही बे पासे पोतो पोया फिरऊन लश्कर समेत आयो जड़े विच ते पोतो त पानी पान में मिलन लगो जड़े फिरऊन डिठो त हाने मुझी हड़ थी वने उन चे तो मां ईमान आंदो मूसा जे रब ते हारून जे रब ते ऐं हज़रत मूसा खे पुकारे थो या मूसा मूंखे बचाए या मूसा मूंखे बचाए हज़रत मूसा हुनखे जवाब ई कोन ॾिनो ॿुॾी वियो इमाम रज़ा अलैहि सलातु वस्सलाम इलालु शराए शेख सुद्दूक अलैहि रहमा इमाम रिज़ा अलैहि सलाम जी हदीस है त जॾहिं फिरऊन ॿुॾी वियो अल्लाह ताला मूसा खे थो चवे मूसा फिरऊन न तोखे सॾियो तो हुनखे न बचायो फिरऊन तोखे पुकारियो तो हुनजी मदद न कई छो अल्लाह पाण जो जवाब ॾे तू इन करे मदद कोन कई छो त तो हुनखे ख़ल्कियो ई कोन हुयो तो इन करे मदद कोन कयसि छो त तो हुनखे ख़ल्कियो ई कोन हो ऐं ए मूसा जेकॾहिं मूंखे पुकारे हा त मां ॿुधण न ॾियां बाबा खालिक जी मुहबत फिरऊन जड़ी शख्सियत से उनके अमल से तो नफरत है लेकिन उनके वजूद से मुहबत है कदें दस तो सही तोसा खालिक कड़ी तो मुहबत करें बो नमूनो सही मुस्लिम की रिवायत है कें जंग जो मैदान आ रसूल अकरम जन वटि कुझु क़ैदी बणिजी आया आहिनि असीर जंगी क़ैदी मर्द बि आहिनि कुझु औरतूं बि आहिनि रसूल अकरम जन बि वेठा आहिनि रसूल अकरम जा साहबी बि वेठा आहिनि एतिरे में रसूल अकरम ॾिठो साहबनि बि ॾिठो त इन में हिकिड़ी औरत कुझु कोन्हे पई उन्हनि क़ैदियुनि में हिकिड़ी औरत कुझु कोन्हे पई आख़िर ॻोल्हियूं बि ॻोल्हींदे हिकिड़ो ॿार जेको आहे उहो हिनखे मिलियो मालूम थियो त पंहिंजे हिन ॿार खे पई ॻोल्हे नंढड़े इन गर्मीअ में जिहाद जे मैदान में ज़मीन ते वेही रही इन ॿार खे पंहिंजे सीने सां लाथई ऐं उते ई खीरु पीअणु शुरू कयसि रसूल अकरम हैरानी सां ॾिठो साहिबनि हैरानी सां ॾिठो रसूल अकरम जन हिकिड़ो अजीब सवाल कयो पंहिंजे साथियुनि खां रसूल अकरम अजीब अजीब सवाल कयो पाण पंहिंजे साथियुनि खां पुछनि था ॾियो ख़बर या माउ पंहिंजे वस पुॼंदे पंहिंजे इन पुट खे बाहि में उछलाईंदी या माउ जंहिंजी एतिरी मुहबत आहे उहा पंहिंजे वस पुॼंदे पंहिंजे हिन औलाद खे बाहि में उछलाईंदी सभिनी साहबा जवाब ॾिनो वल्लाहे अल्लाह जो कसम जेसि ताईं हिन जो वस पुॼंदो कॾहिं बाहि में न उछलाईंदसि हाणे रसूल करम ॾिसी फरमायो त हिन माउ जी मुहबत हिक पासे वल्लाहु अरहमु मिन हाज़ा अल्लाह पंहिंजे मखलूक ते हिन खां वधीक रहम ॾींदो
अल्लाह अकबर हाय रिसालत या रसूल अल्लाह हाय हजरी
محمد و آل بابا دست صحیح جے خالق تو کے خلق کیوا خلق کرنا کو اشرف بنایو تو تے اترو لاز تو کرے جو خلق کرنا کھا پو چے تو فتبارک اللہ احسن الخالقین بابرکتا مبارک باد ان خالق کے جے انسان جڑی مخلوق ٹھائی ہے محبت خدا جی پہنجی مخلوق سا ذرا اندازہ تو لگا چاہے تو بہ مثال بیا جا ایک وہ صلوات پڑھو محمد و آل محمد کے حضرت موسیٰ علیہ الصلوۃ والسلام کا کہ پوچھو پانچ ہی کہ قوم ما امت ما یا موسیٰ جدہ ونے تور سینا تے اللہ کا پوچھ جا مجھے ایکڑو سوال ہے سوال یہ ہوا تو اللہ پانچ گناہگار بندے سے کتنی محبت تو کرے گناہگار صالح نا گناہگار بندے سے حضرت موسیٰ سوال کر اللہ تعالیٰ فرمائے ٹھیک ہے فلانے بھی فلانے بیابان میں ون جا فلانی جائے تو ایکڑو پتھر تھی ان پتھر کے پویاں لکی وے جا جڑے تو لکی وے تو توکھے نظر ایندو تو ایکڑو جوان اچے تو ماں کے پکڑی تو اچے پانچ ماں کے پکڑی تو اچے ہاتھ میں چھری اتس ان کے گھر واری ان کے چوا تو جس تائیں پانچ ماں جو اکھوں کڈی نہ ایندے ماں تو راضی نہ تھیندس اے موسیٰ پانچوں پڑھ کے سنبھالے یہ سجو منظر دس جا حضرت موسیٰ ان مخصوص ڈیاں تے آیو صحرا میں پتھر ج پیاں لکی وہی رہو تھوڑی دیر کا پو ڈٹھیں تو ہاں جوان اچے تو پانچ ماں کے گچی ماں پکڑی تو اچے ان پتھر کے ویجھو اچی ان پانچ ماں کے زمین تے اچھلائی چھری کڈی ان جو اکھوں کڈی اگتے روانہ تھو اگتے جو روانہ تھو جو پیر کے پتھر سے لگو کرو رڑ کئی اما حضرت موسیٰ ڈھو تین اما چن جو اکھوں نکتل زمین پہ پہلا پر جی پٹ جی فریاد بدھائی اتھی بھی رہی ابا خیر تا ہے ابا خیر تا ہے تو بچھا چھو ماں تو بھر قربان کیا ہانے حضرت موسیٰ تے وحی نازل تھیو موسیٰ ان ماں کا ودھیک کہتے رحم دل ڈٹھو دی نہ پالن ہار اللہ جو وحی نازل تھیو ماں پانچ گناہگار بندے جے توبہ جے انتظار میں ان ماں کا ستر دفعہ ودھیک محبت سوچ تو صحیح تو جو خالق تو سام محبت کتنی تو کرے اہڑے محبت کرنے والے خالق کے چھڑے تو بین سائیں جی دلوں لگائی ہوں انہاں ہکڑی بھی بیو سیرت جنو ہوں حضرت موسیٰ ایک لگے ہوئے پارنار ساگو ہی سوال تو پہلے گناہگار بندے سے کتنی محبت تو کرے اللہ تعالیٰ فرمائش بن فلانے شہر میں فلانے محلے میں انہیں ہلو بن اتنے کچھ تھے پیو ونی دس تو چھا تھو تھی حضرت موسیٰ آئے منجھن جو وقت ہوئے گلی مانوں سا بھریل پئی سامو ایکڑی کوڑی عورت بیٹھی عجیب انتظار ہے، حالانکہ گرمی ہے، متھے تے کئی چادر کون تھس پر خبر ہی کون تھس، تس گرمی ہے، پیرن میں کا چپل بھی کون تھس پر پیرن کے محسوس نتھو تھس، تو چھائی عجیب ایک انتظار میں بیٹھی ہے۔ حضرت موسیٰ پوچھو چھائی بدائیں سے ہی انجو کڑو ننڈڑو پٹر ہوئے اکیلو وہ بس آل آگے میں گم تھی لیو سوئی گھڑی گھنی رنی نوہا چین پاڑے جا کچھ نوجوان جی کہیں ہوئے نکتا انہ جی پٹر جی گو لانے وہ پٹر لدھوا خبر پہیا تا اج انہ پٹر کے وٹھی تھا چند تین جی کریں یہ پانچے انہ پٹر جی انتظار میں بٹھی۔ حضرت موسیٰ بیر تھوڑی دیر کھا پو گلی کھا پریا نوجوان بظاہر تھا میں لو پٹر بظاہر تھیو جیئے میں جو پٹر ظاہر تھیو ہی ڈوڑن دی وجہ تھی پیرن میں جتی بکن تھا سے متھے تے چادر بکن تھا سے ونی پانچے پٹر کے پکڑے ہی کڑھیں ہتھ تھی چمے سے کڑھیں چہروں تھی چمے سے کڑھیں پیشانی تھی چمے سے۔ ہانے اللہ تعالیٰ حضرت موسیٰ تے وحی نازل کیو، موسیٰ تو سوال کیو نا ماں پانچے گناہگار بندے سان کتری محبت تو پیا ہا پہلے نہارا موسیٰ تو پانچے پوری زندگی میں ہن ماں کھا ودھی کو محبت کانوارو لٹھو دی نا پہلے نہارا اللہ تعالیٰ وحی نازل کیو ماں پانچے گناہگار بندے جے توبہ جے انتظار میں ان ماں کا سو دفعہ ودھیک محبت بابا کنے سوچ تا تھئی کہ جو محبوباں کیر تھو تو سا محبت کرے۔ اللہ تعالیٰ جے کو کچھ خلق کیو آ چوے تو سب اے انسان تو جل ہے خلق لکم ما فی الارض جمیعا جے کو کچھ زمین میں خلق کیو تھم انسان تو جل ہے خلق لکم خلق لکم خلق لکم ونی آیا تو پڑھو تو جل آئے خلق کئی تھم تو جل آئے خلق کیو تھم تو جل آئے خلق کیو تھم جن جو اترا احسان ہوجن ان احسان کرنے والے کے انسان وسارے ہوئے ہیں۔ ہانے وری ایکڑی تو اللہ جی یا ہر پانچ بندے مخلوق سے محبت ہے، ہانے وری خصوصی محبت ہے اللہ جی خصوصی وہ خاص بندن سا وہ خاص بندن سا خاص بندو تھے یہ مانو تھے ان کن تم تحبون اللہ تمہاں تا محبت رکھو تھا پر جے کہنے چاہو تھا ہوں بتا سا خاص محبت کرے فتبعونی مجھے پیروی کرو یحببکم اللہ اللہ تا سا خاص محبت کرے ان خاص محبت لائے مصطفیٰ جو پیروکار بنجنو پوندو اتباع کرنی پوندی اتباع کرنی شروع ہوئی۔ قرآن مجید میں کتنی آیت تاں کے نظر ہیں ان اللہ یحب المتطہرین اللہ تعالیٰ انہاں سان خاص محبت کرے تھو جے کے ہمیشہ پاک رہن تھا پاک رہندے ان جی خاص محبت تو سا ان اللہ یحب التوابین ٹھیک ہے بابا تو غلطی تھی ویا گناہ تھی ویو تھی ویو پر گناہ کرے ہن کھا پرے نہ गुनाह तो के उनका परे कयो आ पर तू परे न थी वापस मोट वापस मोटन दे तो खुदा तो सा खास मोहब्बत कर अल्लाह तो भड़कान वारन सा मोहब्बत करे इल्लल्लाह युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह एहसान करण वारन सा मोहब्बत करे खास मोहब्बत हाने ही बुधायम हुता खा हेडे मोहब्बत हाने अचो दसों असां जी भी मोहब्बत आए अगर आए तो या हुसैनी सिफत या हुसैनी सिफत खुदा सा मोहब्बत या हुसैनी सिफत ना ही पैदा कर इन माए मुहर्रम में पैदा कर नथी पैदा थे पांजे मौला हुसैन के वसीलो बनायो ही करीब तरीन वसीलो आ खुदा तरी वसीलो बनायो उनके खुदा जी मोहब्बत खुदा सा मोहब्बत हाने दिसो इंसान के पान सा मोहब्बत थींदी आहे पंहिंजे कमाल सां मोहब्बत थींदी आहे जितां कमाल मिले उन सां बि मोहब्बत थींदी आहे कमाल समूरो हुन वटि आहे मिलणो बि उन वटां ई आहे तंहिंजे करे जेतिरे क़दुरु अलाह जे सिफ़तुनि जी मारिफ़त हासिल कंदा वेंदो हुनजे कमालात जी मारिफ़त हासिल थींदी ऐं कमाल सां दिलि तव्हांजी लॻंदी वेंदी कॾहिं सम्झो त रहीम छा खे चइबो आहे कॾहिं गौर कयो त करीम छा खे चइबो आहे कॾहिं गौर कयो त ग़ाफ़िरु ज़म्ब छा खे चइबो आहे ही नवानवे अलाह जूं सिफ़तूं आहिनि वरी ॿ सिफ़तूं मिलनि त हिकिड़ी नई सिफ़त थी थिए हुवल गफ़ूर रहीम गफ़ूर आहे ऐं रहीम आहे न ऐं आहे कोन गफ़ूर व रहीम कोन्हे गफ़ूर रहीम आहे छा मतिलबु थियो गफ़ूर याने छा मग़फ़िरत करण वारो बख़्शण वारो रहीम याने छा महरबानी यानी छा बख्शे थो गुनाह बख्शे थो पर मेहरबानी से तो बख्शे मेहरबानी से तो बख्शे घना तीन गलती उन तस्लीम भी कर मुखो गलती थी वही है माफ कर तो अड़ो तो जलील करे माफ कंदो आ जो इंसान चाहिंदो आहे त हिन खां माफ़ न करे त चङो लेकिन ख़ुदा चाहे गफ़ूर रहीम माफ़ बि करे थो पर महिरबानीअ सां माफ़ जॾहिं हुनजे बारगाह मां ग़ुलाम बंदो भॼी थो वञे दुनिया जे मुहबतुनि मां फासी पियो वापसि मोटे थो हुनजे दरवाज़े ते या अलाह मुंहिंजा मालिक ग़लती थी वई वापसि आयो आहे अलाह जो जवाबु छा आहे अलाह जो जवाबु सिर्फ़ु हिकिड़ो ई हुआ तूं पाण ई वियो ऐं हलियो मां त कोन कढियो जॾहिं वापसि मोटी आयो आहे हाणे पुछंदो मां ई कोन त गुनाह कहिड़ो कयो ان اللہ یغفر الذنوب جميعا سب گناہ معاف واہ
واہ واہ واہ بلند در صلوات اللہ
علیہ ان جے صفاتن جی جتری معرفت ودھندی ویندی ہن سا محبت ودھندی ویندی ان جے نعمتن جو جترو ذکر ودھندو ویندو تو ان کیڑیو کیڑیو موٹے نعمتو کیوں ان کیڑا کیڑا احسان کیا ہن हुन सां मुहबत वधंदी वेंदी अलाह ताला मूसा खे चयो मूसा मूसा मुहबत कर ऐं माण्हुनि जे दिलनि में बि मुंहिंजी मुहबत पैदा कर माण्हुनि जे दिलनि में मुंहिंजी मुहबत पैदा कर मूसा अर्ज़ु कयो या अल्लाह मां त तोसां मुहबत कयां माण्हुनि जे दिलनि में कीअं मुहबत पैदा कयां, माण्हुनि जे दिलनि में कीअं मुहबत कयां। अल्लाह ताला फरमायो उन्हनि खे मुंहिंजा अहसान यादि ॾियार, उन्हनि खे मुंहिंजूं नेमतूं यादि ॾियार। जॾहिं यादि ॾियारींदे त ख़बर पवंदी त मूं वटां हुननि ताईं हमेशह ख़ैर ई ख़ैर पहुतो। चवंदो ख़ैर ई ख़ैर पहुतो आहे, पोइ अलाह जो अज़ाब छा आहे? इहो चवंदा अलाह अज़ाब ॾींदो, अलाह अज़ाब ॾींदो, पोइ अज़ाब छा आहे? अज़ाब का अलहदा शइ कोन्हे बाबा। हुनजो ख़ैर त फैज़ जो दरियाउ त जारी आहे, पर मां पाण कुझु रुकावटूं विझां थो, नाफ़रमानी करे, गुनाह करे, जुर्म करे रुकावटूं विझां थो, बंदि ॿधां थो। हुनजी रहमत जो मूं ताईं नथी पहुचे त इहा रहमत न पहुचणु अज़ाब आहे। बस ॿियो अज़ाब आई कोन। हाणे सुभाणे जी बुनियाद विझण जे लाइ तव्हांखे अर्ज़ु कयां थो हिकिड़ो जुमिलो मसाहिब जो। घणो तव्हांखे तंग कयूं, इहो मुहबत जो फलसफो इनशाला सुभाणे दोहराईंदुसि। यादि रखो इंसान जेको अमल अंजाम ॾींदो आहे हुनजा टे सबब आहिनि दुनिया में। हिकिड़ो सबब इहो आहे नेकी छो थो करे बाबा, ॿिए सां भले अख़लाक सां छो थो मिले, पाड़े वारे जो एतराम छो थो करे, वॾे जो अदब छो थो करे। जे बाबा पाड़े वारे जो मां एतराम कंदुसि त मुंहिंजो बि कंदो, वॾे जो मां एतराम कंदुसि जो जेको मूंखां नंढो आहे उहो मुंहिंजो एतराम बि कंदो, कंहिंसां मां एतराम सां मिलंदुसि त मूंसां बि एतराम सां मिलंदो। याने छा? बदिले जे उमेद ते नेकी करणु, बदिले जे उमेद ते नेकी करणु थिए थो। लेकिन जॾहिं मुआशिरो अहिड़ो हुजे जो नेकी कयो त जवाबु नेकीअ सां न मिले, पाड़े वारो अहिड़ो हुजे नेकी कयो त जवाबु बुराईअ सां मिले, इंसानु मायूस थी थो वञे, नेकी करणु छॾे थो। हले थो इहो थोरो, लेकिन हिकिड़ो उहो मौक़ो थो अचे जिते चवे थो इंसान बाबा मां त नेकी कयां पर अॻियां जवाबु ई नेकीअ जो कोन थो मिले। छो त हीअ नेकी करे बदिले जे उमेद सां, त बदिलो जो न मिले त ख़तमु। नंबर ॿ, जेके अंबिया बि इस्तेमालु कयो आहे उहो इहो आहे त बाबा तूं नेकी कर लेकिन आख़िरत जे हमेशह रहण वारनि नेमतुनि जे लाइ हितां जी मामूली तकलीफ़ बर्दाश्त कर, हुतां जे हमेशह नेमतुनि जे लाइ बाबा थोरी तकलीफ़ बर्दाश्त कर, हुतां जे जहनम खां बचण जे लाइ इहो बि हले थो, इहो बि हले थो। लेकिन इहो बि हिकिड़ी जाइ आहे, उहो छा आहे? हुनजो सबबु इहो आहे त इहो बदिलो उधार, उधार ऐं उधार बि परे वारी आहे, नक़द न आहे। तंहिं करे जॾहिं महसूसु थियो परे आहे त केरु पहुचे, केरु इंतज़ारु कंदो? बाबो तव्हां करबला में इमाम हुसैन ऐं उमर इब्न साद जी पाण में मुलाक़ात पढ़ो, आख़िर में मौला चयो अथसि जॾहिं हू कंहिं बि ॻाल्हि ते आमादु न आहे, मौला फरमाए मुंहिंजे पासे अचु मां तोखे जन्नत ॾींदुसि। जवाबु छा थो ॾिए? जवाबु इहो कोन ॾिनई बि तव्हां जन्नत नथा ॾेई सघो, हिन करे त ख़बर अथसि सुञाणे सैयद सबाब हलियल जन आहे। जवाबु छा ॾिनई? जवाबु इहो थो ॾिए त साईं तव्हांजी जन्नत उधार आहे, रे जी हुकूमत नक़द आहे। तंहिं करे उधार ते बि मामिलो अची किथे रुकिजी थो वञे। टियों इहो आहे त न बदले जे उम्मीद ते न आखरत जे उधर ते निकी छाजे करे अल्लाह जी मोहब्बत में मोहब्बत है खुदा में। याद रखो जद मोहब्बत में कोई इंसान कम कंदवा त बदलो चाही दे को ने को न दुनिया में ना आखरत में न दुनिया में ना आखरत में न दुनिया में खपे ना आखरत में खपे। इन करे इहो सिफत हुसैन जी सिफत या सिफत हुसैन जी सिफत करबला में तुम दिसो हुसैन छा छा ना है बिनु छा दुनिया में का बदले जो उम्मीद थी ना छा जन्नत के लालच में आ सैयद शबाब हलन चल है मोला होर दिलो मेहमान मेहमान देन असाके एहसास कोने लेकिन जो को मेजबान हुसैन जड़ो हो जे वो मेहमान दे हमके खबर है मेहमान दई अल्लाह का कुछ भरी कुछ भरी ना छो इन करे जो को मोहब्बत में कम कंदो आ वो बदलो चाहे दो हुसैन पांजो नाना रसूलुल्लाह जी सूरत वारो नाना रसूलुल्लाह जी किरदार वारो नाना रसूलुल्लाह जी आवाज वारो अली अकबर दिनो खुदा का कुछ घुरे ना छो इन करे तो मोहब्बत में आ मोहब्बत में जो अमल अंजाम दिंदो आ बदलो चाहे तो ही कोने। अगर अगियो मोहब्बत जो बदलो दिए त ही रुसी वेंदो आ त तो मुझे मोहब्बत कबूल न कई जो मुखे बदले जे उम्मीद ते समझो थी मां बदले जे उम्मीद ते यो कमी को न कयो मां त तुझे मोहब्बत में कयो या सिफत हुसैन जी आ या सिफत हुसैन जी आ। हाने अचो इराक जे मोमिनन जेके खिदमत कन था हुसैन जे ज़वार जा पेर धोइन था के बदले जे उम्मीद ते न मोहब्बत हुसैन मोहब्बत हुसैन इन करे मोहब्बत खुदा पैदा करो ताकि मोहब्बत हुसैन पैदा थे। बस बस गुलाम मुझसे बच जाए इंशाल्लाह सुभाने अर्ज कम से हुसैन मदीने तो छे छाजे लाए अल्लाह जी मोहब्बत में नाना जो मदीनो बाबा जो घर मोहल्ला बनी हाशिम अम्मा जी कबर भाव हसन जी कबर मोहब्बत खुदा। रात जो खबर पई आ जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी के हुसैन मदीनो तो छे घरों निकतो पुहतो मोला तवां हिन वक्त पूरी दुनिया में वाहिद फर्जंदे रसूल रह जी विया हो तवां ना कोई फर्जंदे रसूल ना मदीनो न छड़ो पांजे वडे भाव वांगुर सुलह कयो। मौला जाबिर के दिसी फरमायो जाबिर जेको मुझे भाव हसन कयो वो भी अल्लाह जो हुक्म हुयो उनजे रसूल जो हुक्म हुयो जेको मां पियो पुटया यो भी अल्लाह जो हुक्म आ अल्लाह जे रसूल जो हुक्म आ। जाबिर छा यो हुक्म एकड़ो दफो वरी मुझे नाना जी जबानी बुधन चाहे तो एकड़ो दफो वरी बुधन चाहे तो जाबिर अगर विसरी वो जाबिर चे तो मौला के बुधंदुस मौला फरमाए आसमान की तरफ दिस रात आसमान की तरफ दिखो आसमान जा दरवाजा खुलंदा व्या हिन जो नूर जी अमारी लथी मुहम्मद रसूलुल्लाह पियो थो अचे, ॿी अमारी लथी अली इब्न अबी तालिब पियो थो अचे, टी अमारी लथी हसन मुश्तबा थो अचे, चोथी अमारी लथी हज़रत हमज़ा थो अचे, पंजी अमारी लथी जाफर तयार थो अचे, छही अमारी लथी ज़ैद शहीद थो अचे। जाबिर जे करीब रसूल करम पहुता, फरमाईंदा था जाबिर मां तोखे हुकुम न ॾिनो हो विसारे छॾियो थी, मां तोखे हुकुम न ॾिनो हो त मुंहिंजे फर्ज़ंद हसन जी बि इताअत कजां, हुसैन जी बि इताअत कजां। जाबिर विसारे छॾियो थी, हाणे जाबिर खे यादि आयो, हाणे जाबिर खे यादि आयो, जाबिर जेको मुंहिंजो फर्ज़ंद हुसैन करे उहो मुंहिंजो हुकुम आहे, अलाह जो हुकुम, जेको मुंहिंजे फर्ज़ंद हसन कयो उहो बि अलाह जो हुकुम हुयो, मुंहिंजो हुकुम हुयो। ख़बरदार जाबिर कॾहिं हुसैन जी नाफ़रमानी न कजे। मौला वटि पैगाम पहुतो उम सलमा जो, हुसैन मूंसां ज़रूर मुलाक़ात कजे। उम सलमा अजीब अज़मत जी ख़ातून औरत आहे, हुसैन खे पालियो अथई, हुसैन जी पालना करण वारी आहे, ऐं नबीअ खां बाद सभिनी खां वधीक उम सलमा खे हुसैन सां मुआफ़ कयो, ऐं हुसैन खे बि पंहिंजे अम्मा खां पोइ सभिनी खां वधीक उम सलमा सां मुआफ़ कयो। मुलाया उम सलमा पुछे थी, हुसैन किथां जो इरादो आहे? इमाम हुसैन बग़ैर कंहिं हुन जे वज़ाहत सां जवाबु ॾिनो, अम्मा इराक जो इरादो, इराक जो इरादो। जीअं इराक जो लफ़्ज़ ॿुधो उम सलमा जे अखियुनि मां ॻोड़ा वञ, फर्ज़ंद हुसैन इराक न वञा, अम्मा छो? फर्ज़ंद हुसैन मां तव्हांजे नाना खां ॿुधो हुयो मुंहिंजो ई फर्ज़ंद हुसैन इराक जे सरज़मीन करबला ते शहीद थींदो। फर्ज़ंद हुसैन तव्हांजे नाने मूंखे करबला जी मिटी बि ॾिनी जेका मूं वटि शीशीअ में मौजूदु आहे। हाणे मौला फरमाइनि था, अम्मा मूंखे हर हाल में इराक वञिणो आहे, मूंखे शहीद थियणो आहे, अम्मा मां उहो ॾींहुं बि ॼाणा थो जंहिं ॾींहुं मां शहीद थींदुसि, मां उहा ज़मीन बि सुञाणा थो जंहिं ज़मीन ते मां शहीद थींदुसि, ज़मीन जो उहो हिसो हेठां ई बि सुञाणा थो जिते मुंहिंजी क़बर ठहंदी। ऐं मौला फरमाईंदा उम सलमा, अम्मा उहा जॻह ॾिसणु चाहियो था? हाणे मौला पंहिंजे अम्मा जे चहिरे ते हथु घुमायो, उम सलमा जे मूं ॾिठो मथायूं सभु सिधियूं थी वियूं, मुंहिंजे साम्हूं करबला नमूदार थी, ऐं बीबी चवे थी हुसैन ॿुधाईंदो रहियो, हीअ असांजे खैमनि लॻाइण जी जॻह आहे, ही मुंहिंजे भेण ज़ैनब जो ख़ैमो हिते लॻंदो, ही मुंहिंजो फर्ज़ंद अली अकबर हिते शहीद थींदो, ही मां ज़ीन ते ज़मीन तां हिते ईंदुसि, हीअ हिते मुंहिंजी क़बर ठहंदी। हुसैन मिटी खणी उम सलमा जे हवाले कई आहे, अम्मा हीअ मिटी बि रखो, जंहिं ॾींहुं हीअ मिटी खून बणिजी वञे यकीन सम्झजो हुन ॾींहुं मां शहीद थी वियो। मौला कुझु इल्म इमामत जूं अमानतूं उम सलमा जे हवाले कयूं ऐं फरमाइनि था, अम्मा जेको बि मुंहिंजी शहादत खां पोइ ख़ुदि ब ख़ुदि तो वटि जी अमानतूं तलब करे यकीन सम्झो उहो मुंहिंजो जानशीन। अजीब अजमत जी बीबी जो इमामत जो अमानत हुसैन के हवाले तो कर। हाँ बीबी चवे थी ढी गुजरंदा रहा एक ढी बल्कि याद दिया इमाम हुसैन जैसे मोकलायन था तो उम्मे सलमा के सलाम चयो वेंदे वेंदे मौला फरमाइन था अम्मा मां दही मुहर्रम ते शहीद थी वेंदे वेंदे बीबी चे हाँ मां इंतजार करण लगस दही मुहर्रम जे जोहर खां पो जदें मूं वा शीशी दिठी जैमें मट्टी हुसैन वारी हुई खून बणजी चुकी हुई। हाँ बीबी फरियादू क्यों उन मदीने वारा आया हैं छाजे लाए फरियादू था कयो जे हुसैन शहीद थी वो तवा के की खबर पई जे मट्टी खून बणजी वई आ। हाँ बीबी चे थी रात जो मां जदें सुतस त रात जो अध रात का पो ख्वाब लद न ख्वाब में ठुम त रसूल अल्लाह मुझे सामू हैं ऐ रसूल अल्लाह जी अजीब हालत आ वार रखने रहन लिबास जी अजीब या हालत आ जो मिट्टी में आ खून जा निशान हैं। उम्मे सलमा चे थी मुअर्ज को या रसूल अल्लाह इतना जो हाल छो थियो रसूल अल्लाह चयो उम्मे सलमा हाणे हाणे करबला मां हुसैन के दफन करे पियो अचा हाणे हाणे करबला में हुसैन जे साथियुनि खे दफन करे पियो अचा ई हुसैन जे कब्र जा निशान आहिनि ई हुसैन जे खून जा निशान आहिनि ई मुंहिंजे सर में मटी करबला जी मटी आहे ई मुंहिंजे लिबास ते खून हुसैन जो खून आहे। سيعلم الذين ظلموا أي منقلب ينقلبون اللهم قل لوليك الحجة ابن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل الساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها. Thank you.